चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यात पडून आहे 10,000 टन ऊस। येथील किवो शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली। या कारखान्यात 10,000 टन पेक्षा अधिक ऊस पडून आहे। केनियाच्या राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरणानं स्थानिक किबोस नदी प्रदूषण करणं आणि आसपासच्या परिसरात प्रदूषण करण्याच्या आरोपात या कारखान्याला बंद करण्याचा आदेश दिला होता। कारखान्याच्या 9 अधिकाऱ्यांनी किसुमचे गव्हर्नर, प्राध्यापक अन्यांग न्याओंगे आणि नेमाचे क्षेत्रीय कार्यालय किसुमू शुगर बेल्ट कॉपरेटिव्ह युनियनला एक निवेदन सुपूर्द करून सरकारकडून कारखाना पुन्हा चालू करण्याची अनुमती मागितली आहे। कारखाना अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कारखान्यात 10,000 टन ऊस बेकार पडलेला आहे, तसंच शेतामधूनही 3,00,000 ऊसाची तोडणी होणं बाकी आहे। यामुळे कारखाना पुन्हा चालू व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी काही लोकांनी नेमाच्या आदेशांना एक राजकीय पाऊल असल्याचं सांगून किसुमूच्या रस्त्यांवर शांततापूर्ण आंदोलन केलं। आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं होतं की कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान होईल।